श्री गणेशाय नमः। श्रीमद अध्यात्म रामायणे युद्धकांडे चतुर्थ सर्ग। समुद्र तरण, लंका निरीक्षण आणि रावण व शुक यांचा संवाद। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, सेतू बांधण्याचा आरंभ करताना रामेश्वर नावाच्या शिवलिंगाची स्थापना करून व त्याची पूजा करून लोकांच्या हितासाठी राम म्हणाले, रामेश्वर शिवाचे दर्शन घेऊन जो कोणी माणूस सेतुबंधाला प्रणाम करेल तो माझ्या कृपेने ब्रह्महत्या इत्यादी पापातून मुक्त होऊन जाईल। सेतुबंधाच्या ठिकाणी स्नान करून रामेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन मग नियत संकल्प करून वाराणसीला जाऊन तेथून गंगा नदीचे पाणी आणून त्या पाण्याने रामेश्वराला अभिषेक करून व उरलेले पाणी पात्रासह जो कोणी समुद्रामध्ये सोडील तो निसंशयपणे ब्रह्म प्राप्त करून घेईल। सेतू बांधताना नलाने पहिल्या दिवशी 14 योजने, दुसऱ्या दिवशी 20 योजने, तिसऱ्या दिवशी 21 योजने, चौथ्या दिवशी 22 योजने लांब सेतू बांधा असे ऐतिहात आहे। पाचव्या दिवशी नलाने 23 योजने सेतू बांधला। अशा प्रकारे त्या समुद्रात सगळीकडे वानर श्रेष्ठ नलाने सेतू बांधला आणि त्या सेतूवरूनच असंख्य वानर त्वरेने 100 योजने विस्तीर्ण असलेला सागर ओलांडून पलीकडे गेले आणि मग तेथे वानश्रेष्ठाने सुवेल पर्वताला वेढा घातला। लंका पाहण्याच्या इच्छेने श्रीराम मारुतीच्या खांद्यावर चढले आणि लक्ष्मण अंगदाच्या खांद्यावर चढला। अशा प्रकारे ते दोघेही त्या महान पर्वतावर चढले। मग अतिशय विस्तीर्ण नाना प्रकारच्या चित्रविचित्र ध्वजाने भरलेली एकमेकावर असणाऱ्या चित्रविचित्र प्रासादाने युक्त सोन्याचे साकार आणि तोरणे असणारी तसेच खंदक, तोफा आणि पूल यांनी शोभेमान असणारी लंका त्यांनी पाहिली। राजप्रासादाच्या वरील विस्तीर्ण भागावर वीर मंत्र्यांसह रावण बसलेला होता। 10 किरीटांनी तो तेजपुंज दिसत होता। नील पर्वताच्या शिखराप्रमाणे त्याचा आकार होता। काळ्या मेघाप्रमाणे त्याची अंगकांती होती। रत्नदडी तदंड असणाऱ्या अनेक पांढऱ्या छत्रांनी तो अतिशय शोभत होता। इतक्यात वानराने शुकाला भरपूर मारून बांधले होते। त्याला रामाने मुक्त केले। तो रावणाजवळ आला। त्याला पाहून रावण हसत हसत म्हणाला, अरे शुका, तुला शत्रूने फार त्रास दिला काय? रावणाचे वचन ऐकल्यावर शुक म्हणाला, सागराच्या उत्तर तीरावर जाऊन मी तुमचा संदेश जशाच्या तसा सांगितला तेव्हा एका क्षणात वानराने उंच उड्या मारल्या आणि मला पकडले आणि मग बुक्क्याने, नखाने व दाताने ते मला त्रास देऊ लागले। शेवटी मला ठार मारू लागले। हे रामा, माझे रक्षण कर असे मी उडू लागले तेव्हा सोडारे त्याला असे राम म्हणाले। मग वानरश्रेष्ठाने मला सोडले। ते वानर सैन्य पाहून भिवून मी येथे आलो। ज्याप्रमाणे देवदानवात संधी होणे शक्य नाही त्याप्रमाणे राक्षस सेना व वानरसेना यामध्ये संधी होणे शक्य नाही असे मला वाटते। तेव्हा हे प्रभो, लवकरच ते वानर आपल्या नगरीच्या तटावर येतील। आता तुम्ही 2 पैकी कोणती एक गोष्ट लगेच करा। एक सीता तरी त्या रामाना सत्वर देऊन टाका अथवा रामाबरोबर युद्धास तयार व्हा। राम मला म्हणाले, अरे शुका, तू रावणाला माझा निरोप सांग की ज्या सामर्थ्याचा आधार घेऊन तू माझ्या सीतेचे अपहरण केले आहेस ते सामर्थ्य आता तू तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व सैन्य आणि सर्व बंधू यांच्यासह मला दाखव। उद्याच प्राकार आणि तोरणे यांचेसह लंकापुरे आणि तुझे राक्षस सैन्य मी बाणाने नष्ट केलेले तू पाहशील। अरे रावणा, मी माझ्या भयंकर क्रोधाचा तुझ्यावर प्रयोग करेन तेव्हा तू आपले सामर्थ्य राखून ठेव। असे बोलून ते कमलनयन राम गप्प बसले। हे प्रभो, लंकेचा नाश करण्यास सर्व वानर तूर्त बाजूला राहू देत कारण त्यांना फारसे महत्व नाही। श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव आणि विभीषण हे 4 पुरुष श्रेष्ठ एकाच स्थानी आले आहेत। ते चौघे लंकेला मुळासकट उपटून टाकून तिला भस्मसात करण्यास अगदी समर्थ आहेत। किंबहुना त्या रामांचे जे बळ, रूप, शस्त्रे मी पाहिलेत त्यावरून कळून येते की लक्ष्मण, सुग्रीव आणि विभीषण हे तिघेही जरी बाजूला राहिले तरी एकटे श्रीराम तुझे सर्व नगर नष्ट करून टाकतील। असंख्य वानरांनी भरलेली आणि सगळीकडे पसरलेली ही वानरांची सेना पहा। पर्वताप्रमाणे आकार असणारे वानर तेथे गर्जना करीत आहेत ते पहा। त्या वानरांची मोजदाद करणेही अशक्य नाही। तथापि त्यातील काही मुख्य वानराबद्दल मी तुम्हाला सांगतोय। हा जो वानर लंकेकडे तोंड करून गर्जना करीत उभा आहे आणि जो शेकडो हजारो वानर सेनापतींच्या समेत आहे तो नील नावाचा अग्नीचा पुत्र असून तो सुग्रीव सेनेचा मुख्य सेनापती आहे। आणि हा जो पर्वताच्या शिखराप्रमाणे विशाल देह असणारा, कमळाच्या केसराप्रमाणे तेज असणारा आणि जो रागाने वारंवार आपली शेपटी आवडत आहे तो अतिशय सामर्थ्य संपन्नाचा अंगद, अंगद नावाचा वालीचा पुत्र असून तो युवराज आहे. रामाना अतिशय प्रिय असणाऱ्या जनक कन्या सीतेला ज्याने भेट दिली आणि ज्याने तुमच्या पुत्राला ठार केले तो हा प्रसिद्ध हनुमान आहे. चांदीप्रमाणे शुभ्र वर्णाचा, महान बुद्धी आणि महान पराक्रम असणारा असा जो सुग्रीवाकडे त्वरित जाऊन पुन्हा परत जात आहे आणि जो सिंहाप्रमाणे अतुलनीय पराक्रम करणारा वानर इकडे पाहत आहे तो रंभ नावाचा महासामर्थ्य असणारा वानर आहे. तो एकटाच लंकेचा नाश करण्यास समर्थ आहे. हे राजेंद्र, लंकेला जणू जाळून टाकण्याच्या इच्छेने जो लंकेकडे पाहत आहे तो शरभ नावाचा वानर, कोटी वानर सेनापतींचा नायक आहे. महापराक्रमी पनस, मैंद तसेच द्विविध सेतू बांधणारा बलवान असा विश्वकर्म्याचा पुत्र नल असे अन्य मुख्य वानर आहेत. या सर्व वानरांचे वर्णन करण्यास अथवा त्यांची गणती करण्यास कोण समर्थ आहे? हे सर्व वानर शूर आणि धिप्पाड असून ते सर्वच युद्ध करण्यासाठी उत्सुक झालेले. सर्व राक्षस महासह लंकेचा चुराडा करण्यास ते समर्थ आहेत. यातील प्रत्येकाच्या हाताखाली असणाऱ्या सैन्याची संख्या मी तुला सांगतो, ती तू ऐक. प्रत्येकाच्या नियंत्रणाखाली 21,000 कोटी, हजारो शंख आणि शेकडो अर्बुद सैन्य आहेत. हे रावणा, हे मी तुला सुग्रीवाच्या मंत्राचे सैन्य सांगितले. याखेरीज इतरांचे सैन्य किती आहे हे मी सांगू शकत नाही. श्रीराम हे सामान्य माणूस नाहीत, ते साक्षात आदिनारायण परमात्मा आहेत आणि सीता ही जगाचे साक्षात कारण असणारी जगदरूपिणी इच्छित शक्ती आहे. त्या दोघांपासूनच हे स्थावर जंगम विश्व उत्पन्न झाले. म्हणून राम आणि सीता हे दोघे या जगाचे माता पिता आहेत. हे पृथ्वी पते, त्यांचा शत्रू असा कोण आणि कसा असू शकेल? अजाणतेपणाने त्या ज्या सीतेला तू पळवून आणलेस ती जानकी जगन्माता आहे. हे राजन, क्षणोक्षणी नष्ट होणाऱ्या या संसारात शरीर एक क्षणभंगूर, 5 भूतांनी बनलेले आणि 24 तत्वांचा समूह असणार आहे. मल, मांस, अस्थि, दुर्गंधी पदार्थ यातच जास्त भरणा असणाऱ्या अहंकाराचे आश्रयस्थान अचेतन आणि तुझ्या आत्म्यापेक्षा वेगळे असणाऱ्या अशा या शरीराची तू कसली आस्था बाळगितस? ज्या देहासाठी तू ब्रह्महत्या इत्यादी पातके केलीस आणि जो देह भोग भोगणार आहे तो देह मरणोत्तर येथेच पडणार आहे. सुख दुःखांची कारणे असणारी पुण्य पापे तर जीवाबरोबर येतात व देहाशी संबंध असल्यामुळे ही पुण्य पापे रात्रंदिवस जीवात्म्याला सुखदुःखे देत असतात. जोपर्यंत अज्ञानामुळे उत्पन्न होणाऱ्या अध्यासामुळे मी देह आहे, मी कर्ता आहे असा अभिमान आत्मा करतो तोपर्यंत अध्यासामुळे त्याला जन्म मरण इत्यादी असहायपणे भोगावे लागतात. म्हणून हे बुद्धिमान रावणा, तू देह इत्यादीवरील अभिमान सोडून दे. मुळात आत्मा हा अतिशय निर्मळ शुद्ध विज्ञान स्वरूप निश्चल आणि निर्विकार आहे. परंतु आपल्या अज्ञानामुळे तो आत्मा जन्म मरणादी बंधनात पडून मोहित होतो. म्हणून तू शुद्ध भावाने आत्म्याला जाणून नेहमी त्याचे स्मरण ठेव. पुत्र, पत्नी, घर, दार इत्यादी सर्वांविषयी वैराग्य धारण कर. कारण कुत्रा, डुक्कर इत्यादी योनीमध्ये सुद्धा तसेच नरकात सुद्धा भोग हे मिळत असतातच. खरे म्हणजे हा देह प्राप्त झाल्यावर, विशेषतः विवेकाने युक्त असे द्विजत्व प्राप्त झाल्यावर, तसेच कर्मभूमी असणाऱ्या या भारतवर्षात अतिशय दुर्लभ असा जन्म प्राप्त झाला असता कोणत्या शहाणा माणूस देहाला आत्मा मानून भोगांच्या मागे लागेल? तेव्हा तू स्वतः ब्राह्मण असून आणि त्यातही पुलत्स्यनंदन विश्रवा ऋषींचा पुत्र असताना सुद्धा एखाद्या अज्ञानी माणसाप्रमाणे तू सदा भोगांच्या मागे फुकटच का लागलायस? यापुढे तरी सर्व आसक्तीचा त्याग करून अत्यंत भक्तीने नेहमी परमात्म्या रामांचा आश्रय घे. त्यांना सीता अर्पण करून त्यांच्या पायाची सेवा करणारा सेवक बन. असे जर तू केलेस तर तू सर्व पापातून मुक्त होऊन विष्णू लोकाला जाशील आणि असे जर तू केले नाहीस तर तुला पुन्हा असे दुर्लभ मानव शरीर मिळू शकणार नाही. तू उत्तरोत्तर अधोलोकाप्रत जाशील, मग तेथून पुन्हा वर येणे तुला शक्य होणार नाही. मी तुला हिताची गोष्ट सांगत आहे, या माझ्या बोलण्याचा तू स्वीकार कर. अरे रावणा, तू सतत सत्संगती कर. जे शरणागताचे रक्षण करतात मरकत मण्याप्रमाणे, ज्यांची अंगकांती सुंदर आहे ज्यांच्या समोर सीता आहे, जे धनुष्य व बाण धारण करतात, तसेच सुग्रीव, लक्ष्मण आणि विभीषण हे ज्यांचे चरण सेवा करतात, अशा त्या विष्णुरूप श्री राघवांची तू रात्रंदिवस भक्ती कर. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे युद्धकांडे चतुर्थ सर्ग समाप्त.